ते सांगत असताना मला सात वर्षापूर्वीचा एक प्रसंग आठवतो. मी अत्यंत व्यथित होऊन स्वामीजींना एक फोन केला होता आणि त्यांना म्हटलं की मला तुमच्याशी स्वामीजी बोलायचं. त्यांनी तात्काळ सांगितलं की उद्या येतो, उद्या सकाळी 10 वाजता येईल. मी 10 वाजता त्याप्रमाणे स्वामीजींकडे गेलो आणि मी 2 तास माझं मी बोलत होतो आणि स्वामीजी ऐकत होते. आता मी खूप त्रासलेलो असणार. फक्त ते सगळं झाल्यावर स्वामीजींनी 2 वाक्य स्वामीजी म्हणाले. पहिलं ते म्हणाले की जो तक्रार करतो तो साधन नाही, विशेषतः केंद्राच्या कार्याबरोबर साधनाला नक्कीच तक्रार नसावी. आणि दुसरं म्हणजे ते म्हणाले की जो मी बरेच वेळा असं म्हणतो की खरं सांगू का स्वामीजी हे असं असं आहे ते तसं तसं आहे. त्यावर ते म्हणाले जो म्हणतो खरं सांगू का आता स्वतःच्या सांगण्यावरच विश्वास नाही. किंबहुना मी असं मानेन की त्याचा स्वतःवरच विश्वास नाही. त्यांना एकंदर काय सांगायचं होतं तिथं मला एकंदर अंदाज आला. आणि आज आता हे सगळे असे आणि अनेक प्रसंग आठवल्यावर असंच वाटतं की प्रभू सेवेचा श्रम फार झाला. आम्ही गुरु स्वामीजींच्या या आगळ्या वेगळ्या पण जीवनोपयोगी शिकवणीमुळे त्यांच्याकडे अनेक युवा करून आकर्षित झाले. आकांचे स्वामी कधी कौतुक करताना म्हणतात इथं येणारी ती मुलं बाहेरच्या जगामध्ये चाललेल्या व्यवहाराला न बोलता यथार्थ जीवन पाहण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून या मुलांचे खरोखरच कौतुक आहे. अशाच मुलांपैकी एक म्हणजे आपल्याकडे येणारा प्रतीक शिकून तो आता स्वामीजीच्या सैनिक आपले भावपुष्प आकडतात.
ऑगस्ट महिन्यातील 16 ते 25 वर्षाची युवा समाजाच्या कार्यक्रमाला मी आलो होतो. माझ्या मुलाच्या बाबतीचा स्वभाव नाही, लोकांची ओळखी वाढत गेल्या. सप्टेंबर महिन्यातील पंढरपूर आणण्याचे यथावकाश वर्णन आणि त्यांचे अनुभव मला वेगळ्या लोकांकडून ऐकायला मिळाले आणि या सगळ्यातूनच हिंगाच्या या वातावरणात आणि हिंगाच्या परिवार आपणही सहभागी व्हावं अशी इच्छा झाली. स्वामीजींच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित चाललं होतं. पुढे नोव्हेंबर महिन्यात इंजिनिअरिंगची परीक्षाही झाली आणि पुढचे काही दिवस खरंच टर्निंग पॉईंट असे वाटत झालं. साधारण परीक्षा संपल्यावर आता वारंभूरच्या स्वामींचा अनुग्रह घ्यावा असा विचार येऊ लागला. तुमचा वारांसोबत बोलून दाखवला. बाबांनी पूर्ण तयारी असेल तर विचारा मुलगा अनुग्रह असेल ते सांगितले. असे असते तरी स्वामीजींना या संबंधी विचारायचे कारण होत नव्हते. एका संघाशी एका वाटण्याकडे मी अनुग्रह संबंधी स्वामींना विचारू का असा प्रश्न फक्त बांधणवशीला विचारला. मुलांनी म्हणाली, घाबरू नको, आत्ता लगेचच विचारली अशी तयारी वाटली नाही तर आपण थांबू एवढंच म्हणजे स्वामी तू विचारून खाली मी थांबते आहे का. मी लगेचच मुख्य हॉलमध्ये आलो. नमस्काराची आम जवळपास संपली होती. स्वामीजींना घाबरल्याबद्दल मी विचारलं, स्वामीजी मला अनुग्रहासंबंधी विचारायचं होतं. स्वामीजी माझ्याकडे बघून गुरुजींचे हसले आणि लगेच म्हणाले, दररोज ध्यानाला बसशील ना, नेहमी मी तुला अनुग्रह तू लगेचच सविता योग यांच्याकडे नाव दे, ती चांगली तुला बोलू शकले. मी दरांच्या स्वामींवर नमस्कार दिला आणि अतिशय आनंदाने साधूंचं दर्शन वगैरे सांगितलं. आपल्याला वाटतो तसा अनुग्रह हा आचरण घडत नसतो. मनुष्याच्या जन्माच्या वेळेसारखे त्यावेळी जास्ती चेंजेस घडत असतात. हे खूप मोठं कार्यक्रम आहे. या गोष्टीचा विचार केला की आपण सर्व खूप भाग्यवान आहोत याची जाणीव नक्कीच होते. अनुग्रहाचा दिवस हळूहळू जवळ येत होता. मी पण त्याआधी स्वामींनी लिहिलेली छोटी पुस्तके चालत होतो. बघता बघता अनुग्रहाचा दिवस आलाच होता. शनिवार 17 डिसेंबर 2011 या दिवसापासून माझा विश्व बदलला होता. शुक्र उपनास आणि प्रौढांची स्वामींची मूर्ती पाहिली आणि खरोखरच मन पवित्र झालं. नंतर स्वामींनी आज सगळं करा आणि सोहम ज्ञान चालला त्यावेळी सविस्तर उद्देश दिला. सोहम ज्ञान करण्याची प्रक्रिया स्वतः करून दाखवली. त्यानंतर नमस्कार करताना मला इतकं बोलून आलं की खरंच काही बोलले ना ते बहुतेक स्वामीजींनी करणार असतो. आणि त्यावर लगेचच ते म्हणाले, तू सेवा तत्वबोधाचीच आहे, तू अगदी योग्य वेळात आला आहे. तुझे बाबा सुद्धा स्वामींकडे साधारण 19-20 वर्षी आले होते. अनुग्रहानंतर स्वामींची झाला हा माझा पहिलाच सहभाग होता. त्या क्षणापासून आपण एका अद्भुत विश्वास प्रवेशील आहे याची जाणीव नक्कीच झाली. अनुग्रहानंतर हळूहळू माझ्या स्वभावात देखील बदल होऊन जाते. त्या लहानपणापासून तुमच्या त्यांच्या प्रवासच होतो. एका जागी स्वच्छ होताना त्याला आवडत ज्ञानाच्या साधनेमुळे आणि बैठकीमुळे यात बदल होऊ लागला. याचा फायदा अभ्यासाची निश्चित जाणून लागला. एकाग्रतेत वाढ झाली. अजून एक लक्ष देण्याकरता महत्वाचा बदल म्हणजे ईश्वर भक्ती. अनुग्रह आधी किंवा केंद्राने आधी भक्ती म्हणजे मोदी गणपतीचे दररोज संध्याकाळी जाऊन दर्शन घेणे. त्यात गणपती दर्शन 10 मिनिटं आणि त्यानंतर देवाबाहेर भेटलेल्या मित्रांना गप्पा 20 मिनिटं असं स्वरूप असते. तसं जर संघर्षीला मी 11 वर्षाची अवस्था करत असते पण त्याला जास्ती भाव येऊ लागला. लहान असताना मला आम्हाला सांगायचे गणपती स्तोत्र वाचण्यास आवडत तेव्हा ते नुसतेच वाचन व्हायचे. आता त्याचा अर्थ थोडाफार कळू लागला. माझ्या दैनंदिन वागणुकीतही थोडाफार बदल कळला. लिहिण्यात यायला लागल्यावर मी तबला सहज शिकू लागलो. सध्याची साथ करताना ऐकून ज्या लोक वाटले होते त्याचा व्यापक अर्थ विचारायला कळू लागला. त्यातलाच त्याबरोबर मला यावेळेच्या शिबिरात सद्गुरु सहवासच्या कार्यक्रमात होण्याची संधी मिळाली. स्वामींच्या सहवासात हा भावपुरा अनुभव म्हणण्याचा अनुभव खूप काही लिहून गेला. त्यानंतरच्या काळात लिंगाच्या सेवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे माझ्या वयोगटातील इतर लोकांशी ओळखी होती. त्यांच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण झाली. त्याचा स्वामींना आधुनिक असलेलं जीवन झाल्यास नक्कीच पाहावी असे वाटते. मध्यंतरी माझ्या काही जुन्या मित्रांना भेटलो. ते देशच्या आर्थिक आहेत आपण त्यांची एनआरसीची व्याख्या केली जाते. खरोखर आज बाहेर परिस्थिती अशी काय या प्रसंगानंतर माझा मनात विचार येऊन गेले. मला स्वामीजींनी चांगला मार्ग आखून दिला. या प्रेरणी किंवा ताग आला तर चांगल्या मार्गाने तो बांधता येतो. त्यासाठी तो चांगला आहे आणि आपण तरी एक्झामिन नाही किंवा जीवन सार्थक आहे. आपण प्रचंड सुस्थ आणि उदास्त जीवन भावनेच्या कृतीने जगत आहोत आणि यापुढेही जगणार आहोत ही भावना त्यातून दूर असते. अजुमेराच्या वेळी भावनेंनी मला केला ते अवस्था मला असून का वाटलं तर विचारलं होतं. त्यावेळेस मला याचं समाधान उत्तर देता आलं नव्हतं. आज ते मला मिळत आहे त्याची नक्की. यासंबंधी मला थोडं भावनेची मुलाचं वाटलं होतं. मी संघाचा नमस्कार करे मला कधी येऊ असं विचारलं होतं. नमस्कार संपल्यानंतर लगेचच स्वामीजींनी मला वेळ दिला. खरे तर नऊ वाजून गेले होते तरी ते मौजेपणाने माझी बोलले. शेवटी म्हणाले तुला जाम तुझ्या शंका अपेक्षा असतील त्या तू विचारत जा. तुम्ही मुलं मला पिता आणि मंदापेक्षा वेळी नाही तर खरोखर सद्गुरू आपल्या शिष्यवृत्ती आपल्याला म्हणतात शिष्यवृत्तीची प्रेम करतात हे मी तेव्हा अनुभवलं. मला इथे मधुरावशींचा अगत्यचा अवर्ण उद्योजकाचा वाटतो. त्यांचा प्रेमा प्रभाव खूप पावतो. स्वामींच्या घरी देखील माता आणि मुलू प्रेमवंत असतं असं मी दोन तीन वेळा अनुभवलं आहे. यात परमगुरूच्या मधुरावशींचा नक्कीच मोठा वाटा आहे. मागच्याच आठवड्यात गुरुपूजनाच्या सेवेच्या निमित्ताने बऱ्याच वेळ स्वामींचा अगदी जवळून सहवास मिळाला. त्या दिवशी ही सेवा संपूत नाही आणि दहा वाजत नाही असं वाटत होतं. गुरुपूजन करणारी इज्जत आहे आणि सामाजिक करून स्वामींना नमस्कार करतात त्यांची जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि खरंच खूप बरं नुकत्याच तीन महिन्याच्या आपल्या शरीरातील परिसंवादाच्या निमित्ताने माझ्या प्रगतातील मुलांची चर्चा आहे. त्यांचे विचार करून ते साधना कशा प्रकारे करतात त्याविषयी चर्चा आहे. गुरुजी वाटचाल करताना कोणत्या ध्येयाने प्रयत्न करायला पाहिजे याची जाणीव त्या निमित्ताने झाली. खरोखर गेले वर्षभर विलक्षण आनंददायी प्रवास मी अनुभवत आहे. आजचा प्रवासी असलेल्या दोष अवघांची जाणीव लागली. सद्गुरू कृपेने असा त्याग करून शरणागत भावाने अखंड स्वामींची सेवा करत आहोत ही स्वामींच्या कार्यक्रम खरे होऊन जाते.
आपण दत्त महाराज पाठवून यांचा गुरु घेणं कोण नाही हे आनंदता अक्षय दरबारे स्वामी माधवनाथांना असा विशेष क्रिया चालू
Thank you. वैयक्तिक शिकवणीनंतर स्वामीजी आपल्या प्रवचनाच्या प्रबोधनाद्वारे धडाडीने युवकांना मार्गदर्शन करणारे स्वामीजी, तर कधी साधक विश्वाला जिव्हाळ्याने सांभाळणारे स्वामीजी, कधी उच्च भावात राहणारे स्वामीजी, तर कधी तळमळीने साधनेविषयी मार्गदर्शन करणारे स्वामीजी, कधी पालकांप्रमाणे गोड क्रियाकर खळखळून उठून इतरांना हसवणारे स्वामीजी, तर कधी स्वतः युवांबरोबर केंद्रातिथे कार्यरत असणारे स्वामीजी, कधी मातेप्रमाणे साधकांना समजून सांगणारे स्वामीजी, तर कधी वडिलांप्रमाणे कडक शिस्तीचे धडे देणारे स्वामीजी, कधी मित्र म्हणून आपल्या अडचणी समजून घेऊन आपलं मन मोकळं देणारे स्वामीजी, तर कधी भाऊ म्हणून राखी पौर्णिमेला आम्हाला करून प्रेमाने राखी बांधून मिळाले स्वामीजी, अशा प्रकारे कित्येक नाती स्वामीजींनी आपल्या सर्वांशीच जोडली आहेत, आणि तेही सर्व नाती प्रेमाने मी अगदी काळजीपूर्वक बघतात. मधुरा मावशी देखील हेच करते. स्वामीजी आणि मधुरा मावशी हे दोघेही आपल्या सर्वांसाठी आपले सर्वस्व आहेत ह्यात कुठली शंका नाही. या उघडण्यामध्ये साक्षात विठ्ठल रखुमाई आपल्या सर्वांसमोर इथे आनंदाने वास करून आहे असाच आपल्या सर्वांचा भाव आहे. स्वामीजी सर्वांवर असणार निखळ प्रेम पाहून मोहित झाला होते. आपण सर्वजण स्वामीजींच्या आणि मधुरा मावशीच्या प्रेमात सतत आहे आपले मार्गक्रमण करत आहोत. 4 वर्षांपूर्वी माझे आजोबा गेले. हा धक्का सहन झाल्यामुळे मी खूपच अस्वस्थ होते. कुठेच धक्का वाजत नव्हतं, एकमेकांना बोलत होता. अशातच राहून मी काही निश्चित भेट घेतली आणि त्यांच्यासमोर माझे मन उघड केले. त्यावेळी स्वामीजी मला म्हणाले, अगं तू एकटी नाही, मी आहे तुझ्या बरोबर. खर तर मी तुला माझ्याकडे यायला बोलणार होतो, तू माझीच मुलगी आहे. या त्यांच्या शब्दात मला प्रचंड आत्मीयता जाणवत होती आणि तेव्हा हा ते विश्वास हृदयाची बाळगून आज मी माझ्या जीवनाची वाटचाल आनंदाने करत आहे. स्वामीजी एका मला म्हणाले होते की मी ज्यावेळी प्रवचनातून बोलतो त्यावेळी मी तुझ्याशीच बोलत आहे असा भाव कुठे, तेच माझे खरे सांगणे असेल. तिथे शिबिरातील एक प्रसंग मला आठवतो. पहिला दिवस आपल्या सर्वांना स्वामीजींचा सहवास लागतो. दुसऱ्या दिवशी ज्ञानवारीनंतर स्वामीजी पुण्याकडे जायला दिसतात. त्यावेळी सर्व साधक स्वामीजींप्रती हात भरून उभे असतात. अशातच आपल्या नाना मामाची भाकीनाथ म्हणजेच आपली छोटी काठी भार्गवी अगदी निरागसपणे तिने स्वतः तयार केलेल्या पाना फुलांचा गुच्छा गुच्छामनाचे आणखी नाही अगदी प्रेमाने तिने स्वामीजींना देते. आणि स्वामीजी देखील खूप कौतुकाने ती प्रेमाने त्याचा स्वीकार करतात. तिथे आपल्या सर्वांना गीतेतील 9व्या अध्यायाची पत्रम पुष्पम फलम सोयम व्योमद्भक्त्या प्रयच्छती या श्लोकाचे निश्चितच स्मरण होते. असे आहेत आपले शत्रू साक्षात परब्रह्म. आपले स्वामीजी आपल्या सर्वांमध्ये आपल्या सारखेच राहतात. कुठेही ते आपल्याला मी तुमच्या पेक्षा वेगळा आहे असं जाणवू देत नाही. ते कधीच आपल्याला दुखत नाही. त्यांना आपल्या सर्वांची खूप काळजी वाटते. आपण आनंदी राहावं, प्राप्त परिस्थितीत उत्तम कर्मार्थ करावा, आपल्या सद्गुरूंनी उपदेश केलेल्या साधनेविषयी जागरूक राहून नित्यनियमाने साधना करावी, आपल्या सद्गुरूंसाठी नम्र राहून नियमित केंद्रात यावं, श्रवण करावं, एक स्वयंशिस्तीचं असं आखिल देखील समज सुंदर जीवन आपण जगावं अशी आपल्या स्वामीजींची आपल्या सर्वांसाठी असलेली ती सदिच्छा अपेक्षा तळमळ आहे. आपल्या सर्वांच्या जीवन कल्याणासाठीचा जणू हा गुरुमंत्रच आहे. आणि कथा स्वामीजी आपल्या समोर आदर्श म्हणून आहे हे आपले खूप मोठे भाग्य आहे. स्वामीजी तुमची माझ्यावर अखंड कृपा आहे असा माझा दृढ विश्वास आहे. आणि हे जीवन केवळ तुम्ही मला दिलेली परमकल्याणासाठीची एक संधी आहे अशाच भावने मी जगण्याचा प्रयत्न करत आहे. स्वामीजी तुमच्याशिवाय आम्ही आमच्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. तुम्ही आहात म्हणून आमचे श्वास चालले आहेत हे खरे. स्वामीजी गुरु करण्याची ही संधी साधून आज आपल्या जणी माझे भाव या भाव्यातून व्यक्त करते. माझ्या हृदयाचा हा गोड ठेवा तुम्हा समोर मी मोकळा केला. तुम्ही माझे सुंदर आणि मधुर केवळ गोड तुमची अमृतवाणी सत्यता आणि साधी आणि किती कर्णभूमी तुमच्या मनांना वाट कुठे आहे माझ्या अश्रूंना जनांमध्ये राहून मी जना वेगळे खरे तुमचे पण कोणी न ओळखले. कसे स्वामीजी तुम्ही मला अंगीकारले कसे स्वामीजी तुम्ही मला अंगीकारले.
यानंतर आपण प्रत्येक गुरुभक्तासाठी गुरुभजनाच्या पाऊस दाखविणारा स्वामी मंगलनाथ रचित गुरु श्री मसावे अभंग सर्वत्र रवींद्र जोशी यांच्याकडून
Thank you.
तू माऊली म्हणून मायाला चंद्राहून शीतळ पांढऱ्याहून पातळ कंदोळ देवाचा असे सांगून देते. उदयीने मागितले सगळ्यांची देखील सगळ्यांना अशाच मायेने वाढले. चंद्रातील आपल्या समोर आदर्श आहे प्रसन्न चित्त शांत पोटी तोडवून येते. नंदा कृपाची युवांची रुपी सगळ्या स्वामीजींना त्यांनी तुलवण्याची साथ दिली असं का आणि असं का नाही हे काही अभिवादन केलं. सुरुवातीला मी लहान असल्यामुळे स्वामीजींसमोर बसून प्रवर्तन नाही करीत होते. एकंदर दुसरी मला की आपल्याला स्वामीजींसमोर बसून असे प्रवर्तन ऐकता येईल का ही इच्छा सुद्धा स्वामीजी पूर्ण केली. 1995 पासून स्वामी मकरनाथांच्याकडे प्रवर्तनासाठी आले असते. त्यावेळी थोडी मोठ असत थोडी मोकळी चर्चा देखील होत असते. मी अर्थात आधी जाऊन ध्यानाला उभं राहिले. त्यामुळे हळूहळू ध्यानाची गोडी निर्माण झाली. त्यावेळी स्वामी मकरनाथांना आमच्या घरापासून जवळ राहत होत. जवळजवळ 14 वर्षापर्यंत आपल्याला दर्शन होत असते. त्यांची विविध रूपे सांगता आली. काही काळाने त्यांना विषय झाला तर निर्माण राहण्याच्या टप्प्यावर शांत अंतरून बसले. कधी मुलांनी बाबी घेऊन दिली तर कधी तो मुलगा पूर्ण मंदिर केले. केव्हा केव्हा त्यांची गाठी जोड असले तर कधी पावसापासून घरांच्या त्यावर जास्ती कागद टाकत असले. असे कुटुंब सदस्य त्याचबरोबर विषयी कुटुंबावर सांगणार आहे. सर्व साधन विश्वाला प्रेमपूर्वक करणारे त्यांची दुपापण अखंड लागवते. घरातून कुठलाही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या कानावर घातला जातो. घरातील वडील आणि अतिथी आहे. स्वामींच्या निरोगी ग्राहकाने हे उत्तर झाल्यावर एस टी कॉलेजमधून आला येताना आम्हाला खूपच गरजा होते. तेव्हा सांगणारे कॅम्पस सांगणारे वातावरण सांगणारे मग काय म्हणत आहे परमेश्वर जेथे सगळे ते सांगूनही राहायचे. मग आम्ही एकटीच राहायला त्यानंतर 2003 व 2007 करायला आले. तेव्हा कार्यक्रम ठरवताना कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांना भेट घेताना स्वामी अगदी सहजतेने वाढत होते. त्यावेळी अत्यंत विश्वासाने त्यांनी पाहुण्यांना भेटी पाहिजे त्या मंदिरामध्ये सर्व बालकांनी पाहत होते. कोण म्हणाले हे सर्व कुठेतरी बोलशील आपण इथे जन्मजन्म लवासू तरी आता माझे जीवनामूल्य आहे.
त्यांच्या सुंदर प्रवचनामध्ये ती प्रवचन अध्ययन करतात.
आपल्याला विचार करणे अनुभव पडतात. आपण सामान्य विचारामुळे स्वतःला कसे वाढत आहोत, साधनेचा परिणाम रोजच्या जीवनामध्ये त्यांना अशा प्रकारे सामना आपल्याला जागे करत असतात. त्यांच्याकडून सर्वांचं समजून घेतल्यानंतर कुठेही इकडे तिकडे वायांना घालवता आपला दोघांनी असे म्हणायचे. आमच्या घरांचं वातावरण परमात्मा पोषक आहे की एवढी क्रिया करता येते, ध्यानाला वाढव ध्यानाला बघता येते. कधी मुलांचा खूपपणा असेल तर ध्यानाची तीन तात्पर्यात देखील करण्याचा प्रयत्न होतो. कोणत्या विद्यार्थ्यांबाबत शांतपणे विचार करून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. स्वामी महाराजांनी माझ्यामध्ये परमात्माची ओळख मांडली. जेव्हा नवा जन्म दिला आणि स्वामी संकटांनी मला परमात्म्यामध्ये पंधरा बरासमोरचा आहे वाट अवघड आहे, परंतु समर्थ सद्गुरु पाठीशी असल्याने अनेकदा मी वाटलेली असा विश्वास वाटतो. म्हणजे मी तो मनोहर विषयी काय बोलला गेले त्यांचे जीवन स्वामी कार्यात पूर्ण समाजाची पावली चिंतावली मावली पांढरी
आपण घेतलेल्या श्रमांमुळे माझ्यासारख्या अनेक साधकांचा शारीरिक आणि मानसिक या जीवनाच्या दोन्ही अंगांमध्ये शक्यतेपेक्षा अधिक काही मिळाल्याचा अनुभव आहे. हे सर्व स्वामी तुमचे आहे असा त्यांचा भाव आहे. ही आमची अव्यवहारी गोष्टी आहे. कुंडावे सुटल्यासाठी किंवा श्रंखला मिळाल्यासाठी क्वचित येणारे प्रत्यय आपल्या गुरुने विद्यार्थी होऊ हीच आपल्या चरणी विनम्रता. या कार्यक्रमाचा शेवट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आरतीने होतो. गिरीश गरजू आणि प्रभू विजया गरजू यांच्या शरीची आरती होती.
Thank you. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद